बाळपणीचा देवची आई स्वर्ग सुखाची ठेवची आई साडीचा परिशेव तिच्याही हाती असता चिंता नाही शाळेमध्ये मित्र भेटता खेळाची ती ओढ लागता वेळेचे मग भान चिनुरता आनंदाचा गवसे साठा तरुणपणाच्या मधुर जीवनी अनंत शिल्पे मनी कोरली संगत त्यांची क्षणी कठरली मनीची आशा मनी निमाली शिल्पांची त्या संगत नुरता घेरून येई उदासीनता आठव घरचा येई आता मनास लाभे खरी शांतता संसाराची ओढ लागता उठता बसता हसत खेळता संसारी मग मन हे रमता विरती साऱ्या भ्रामक चिंता अखेरच्या त्या टप्प्यावरती ओढ एकची मना असेती ध्यानी मनी अन स्वप्नी दिसेती परमेशाची सदैव मूर्ती